नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. BSNLनं संपूर्णतः स्वदेशी 4G तंत्रज्ञान विकसित करून ऐतिहासिक कामगिरी केली. याचा लाभ भारतभरात सर्वदूर मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत संचार निगम BSNLच्या स्वदेशी 4G नेटवर्क यंत्रणेचं लोकार्पण आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ओडिशातील झारसुगुडा इथून झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते 60,000 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटनही याप्रसंगी करण्यात आलं. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी संबोधितही केलं. त्याआधी ते झारसुगुडा या उद्योगनगरीतील एका रोड शोमध्येही सहभागी झाले. पाकिस्ताननं भारताशी अलीकडेच झालेल्या संघर्षाच्या तथ्यांचा विपर्यास केल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी समितीच्या सचिव पेटल गहलोत यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रात आज सकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं भाषण झालं. यावर प्रत्युत्तर देताना त्या बोलत होत्या. पुन्हा एकदा शरीफ यांनी निरर्थक नाटकीय विचार मांडून पाकिस्तानची दहशतवाद पुरस्कृत परराष्ट्र नीती दर्शवल्याचं गहलोत यांनी म्हटलं आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानात ज्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली त्यांना पाकिस्तानी वरिष्ठ सैन्य आणि प्रशासकीय अधिकारी सन्मानित करत असल्याचं त्या म्हणाल्या. भारतासोबत शांततेची अपेक्षा करणाऱ्या पाकिस्ताननं तातडीनं सर्व दहशतवादी केंद्र बंद करत हवे असलेले दहशतवादी भारताला सोपवावेत अशी मागणीही गहलोत यांनी केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. 2.5 लाखांहून जास्त महिला शेतकऱ्यांसह 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 540 कोटींहून जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन आज सकाळी मराठी अभिनेत्री वनिता खरात यांच्या हस्ते झालं. त्याआधी विद्यापीठातून शोभायात्राही काढण्यात आली. येत्या 29 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 4 जिल्ह्यातील 262 संघांचे सुमारे 1,000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून आज सकाळपासून संततधार पाऊस सुरूच असल्यानं जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरपरिस्थिती गंभीर झाल्यानं हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं मोठा पूर आला असून वसमत तालुक्यात कुरुंदा आणि किनोळा गावातही पुराचं पाणी घुसलं आहे. वसमत चुडावा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं लहान लोन रेणकापूर चुडावा हा मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगावमध्ये पुराचं पाणी घुसलं असून त्यातच 3 जनावरं दगावल्याचं वृत्त आहे. डोंगरकडाजवळा पानशाळ परिसरातही पूरसदृश्य परिस्थिती आहे. कळमनुरी ते पुसत जाणाऱ्या मार्गावरील शेंबाळ पिंपरी इथं पैनगंगा नदीला पूर आल्यानं पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुसत कळमनुरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तालुक्यातील डिग्रस कोंढूर इथं जोरदार पाऊस झाल्यानं गावात जाणारा मुख्य रस्ता तुटला असून वसफळ मार्गही बंद झाला. तर आसना जलेश्वर नदीलाही पूर आल्यानं अनेक गावात पुराचं पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मंडळात आज दुपारपर्यंत मुसळधार पाऊस पडला असून 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात धाराशिव जिल्ह्यातल्या आळणी इथं आरोग्य शिबिरात 376 रुग्णांची तपासणी करण्यात आली. येत्या 29 तारखेला येडशी इथंही शिबीर होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सहाय्यक सुरेश गंगावणे यांनी केलं आहे. 12व्या दिव्यांगांसाठीच्या जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेला आज नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानावर प्रारंभ होत आहे. 9 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष महिला आणि मिश्र गटात मिळून विविध स्पर्धांचा समावेश आहे. सध्या सण उत्सवाचा काळ असून बाजारात येणारे खाद्यपदार्थ मिठाईमध्ये कृत्रिम रंग भेसळयुक्त साखर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेलाचा होणारा वापर या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील अन्न आणि औषध प्रशासनानं खाद्यपदार्थांच्या दुकानांसह संबंधित प्रतिष्ठानांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत 16 दुकानातील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या दुकानातील मिठाई किंवा खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. बाजारात उपलब्ध अतिशय रंगीत अत्यल्प किमतीत मिळणारी मिठाईची खरेदी टाळून चांगल्या दर्जाचा पदार्थ खरेदी करावेत असं आवाहन विभागानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.